महावीर लोक उरकून केंद्रांसाठी आणि व्याहांसाठी ही दोन्ही गोष्टी म्हणता. वोर पेंदोर पेडाल कुरसून फोरो चडी किसेर बसकी येशू हित भूमित फोरो वातोर वोर नाहक नाटे सोतोर परमेश्वरता वचन सिकी कितोर जे लोकूर बीमार मतेर वोरकून चांगले कितोर वोर मा पापूंसाठी लोकूरकून दटी कितोर वोर मानलेलीकून आणि अधिकारींसुद्धा दटी कितोर इंजेर काही लोकूर वन फोरो नाराज आतेर परंतु काही लोकूरकून वोर पसंद वातोर येशू बगास होतोर आगा वोन संगा काही लोकूर सोतेर बसके अधिकारी लोकूर वन पदा गर्दी दिसता आसके वोरा मंत्रपो येशून विषयी सोंग वाता उंदनेटी अधिकारीन खूप सोंग वाता आणि येशून पियान लासी काही लोकूरकून रोहतोर वोर वोन पितेर आणि वोन विचारपूस कियांसाठी मुख्य अधिकारीन मुने निलसितेर निम पेंदोर पेडाल मंती का वोरितोर निमेट इंजेर मंतीट इंजेर नन मंतोन हिद वोना शब्द केन्सी अधिकारी नाराज आतोर आणि वोन भान जाऊकाना हिद विचार किसेर आणि वोन त्रास सिले लागतेर दुसरो नेटी सकारे बोर तेरी वोन सुडले सोतोर वोर ते जिवंत मंतोर अचानक दुपारी हिद भूमित फोरो अंधार आता दुपारी येशू सातोर आणि पुन्हा उजेड आता हात वेळतून खूप डगूर भूकंप आता आसके जे आगा सैनिक निलसी मतेर वोरितेर खरोखर वेर पेंदोर पेडाल मतोर आजके संध्याकाळी येशूने चेलालील वना मुर्दा भूट बोतेर वन फोरो पांढरा चादर मुसतेर आणि उंदी डगूर बंडा आगा लाई कितेर आणि हात गुंपाता तोडी बंद कितेर तिसरो नेटी काही वाई लोक आद मुर्दाता शेवट कियांसाठी सोतांग बसके हात गुंपात के सुडतांग आजके डगूर बंडा अलग किसी दिसता रप्प बरोबर मान्याल पांढरालीर कपडांग कोणसी निलसी मंतोर इहीन दिसता आजके हाव वेरितांग आजके वोर देवदूत इतोर निमेट वेरीमाट निमेट जे येशून सुडसेर वोरिगे सिलोर वोर जिवंत आतोर वोर मिवा मुने गालिल तेकेस होतोर आगा वोर मिकुम हाद्रूपने दिसानुर मिकुम वोर पहिले वेहतोर इचोर वर्षी वोर गायब आतोर येशू बगास होतोर आगा वोनेर शिष्यालीर प्रार्थना किसेर मतेर वोरकुण येशू इतोर हिद वार्ता सारो दुनियात तून निमेट सोंजी वेहाट वोरकुण निमेट हित सत्यता मार्ग करी सिमट जे लोकर विश्वास इराणीर वोरा तारण आयार वोर विश्वास कियेर वोरा तारण आवेक दायार नंतर येशू वोर देखत स्वर्गात फरो सतोर वोर माल अशी जागा तयार कियांसाठी सतोर आणि उंदिनेटी वोर सुद्धा पुन्हा माक उयांसाठी वायवाल म्हणतोर वोर वोन फोर इस्वाद इराणूर आणि वोनांग आज्ञांग पाळी किनूर वोन स्वर्गात रपो जागा फुटार जो वोन फोर इस्वाद इरोर वोन सर्वकाळसाठी अग्नित नरक रपो जागा म्हणार.